आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणारी नवी योजना केंद्र सरकारकडून जाहीर। केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 2% अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय। भारत आणि जपान यांच्यात 1,08,000 कोटी रुपयांचे कर्जाचे करार। थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात 3 जण ठार तर 90 जण जखमी। आणि IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना सुरू। इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट उत्पादन योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या योजनेकरता 22,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळं 91,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे। चालू खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांवर अनुदानाच्या दरांनाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली। त्यानुसार DAP 50 किलो वजनांचं पोतं शेतकऱ्यांना 1,350 रुपयांना मिळणार आहे। केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 2% अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला। त्यानुसार आता महागाई भत्ता 53% 55% होणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून ही वाढ लागू होणार आहे। याचा फायदा 48,66,000 कर्मचारी आणि 66,55,000 निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे। देशी हरभऱ्याच्या आयातीवर 1 एप्रिलपासून 10% आयात शुल्क लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। अर्थ मंत्रालयानं 27 मार्च रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे। हरभऱ्याची देशातली उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं हरभऱ्याच्या निःशुल्क आयातीला परवानगी दिली होती। साखरेच्या मासिक साठ्याची मर्यादा निश्चित असून या मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल असा इशारा अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिला आहे। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि दरवाढ नियंत्रित करण्यासाठी एप्रिल महिन्याची साठ्याची मर्यादा 23,50,000 टन इतकी निश्चित करण्यात आली आहे। दर महिन्यासाठी मर्यादा घालून दिलेली असतानाही काही सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी या मर्यादेचं उल्लंघन केल्याचं आढळलं आहे। त्यामुळे नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली असून त्यात पहिल्यांदा उल्लंघन केलं तर अतिरिक्त साखरेच्या 100% भरपाई पुढच्या महिन्याच्या कोट्यातून वजा केली जाईल। त्यानंतर होणाऱ्या उल्लंघनांसाठी ही टक्केवारी वाढवली जाणार आहे। गेल्या 3 वर्षात मराठवाड्यातल्या 3,090 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली। 2022 मध्ये 1,022, 2023 मध्ये 1,116 आणि 2024 मध्ये 952 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी कळवल्याचं यात म्हटलं आहे। लोकसभेनं आज समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक 2025 मंजूर केलं। हे विधेयक 1925 साली केलेल्या समुद्रमार्गे मालवाहतूक कायद्याची जागा घेणार असून त्यात मालवाहू जहाज कंपन्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या नोंदवलेल्या आहेत। या कायद्यातल्या बिल ऑफ लेडिंगसहित इतर अनेक नियमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत दिले आहेत। जुन्या कायद्यांमध्ये कालानुरूप बदल घडवण्याचं काम या नव्या कायद्यामुळे होत आहे असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं। राज्यसभेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक 2025 वर आज चर्चा झाली। काँग्रेसचे खासदार नीरज डांगी यांनी उडान योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। विमानतळाचं खासगीकरण आणि वाढलेल्या विमान प्रवास भाड्याचा मुद्दा तसंच विमान रुग्णवाहिकांची सेवा देशभरात उपलब्ध होण्याची गरज त्यांनी मांडली। भारतातली अंतर्देशीय विमानसेवा बाजारपेठ जगभरातली 3rd क्रमांकाची मोठी बाजारपेठ असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं। देशात 2014 साली फक्त 74 विमानतळं होती, त्याची संख्या वाढून आता 149 झाली आहे। तर विमान प्रवाशांची संख्याही वाढून 16 कोटींवर पोचली असल्याचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। द्रमुक, आम आदमी पक्ष, तेलुगू देसम पक्षाच्या खासदारांनीही या चर्चेत भाग घेतला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानच्या विकास सहाय्यता कार्यक्रमांतर्गत 6 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी भारत आणि जपान यांच्यात 1,08,000 कोटी रुपयांचे कर्जाचे करार झाले आहेत. नवी दिल्लीत काल भारत आणि जिका अर्थात जपान इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह एजन्सी यांनी या करारांवर सह्या केल्याचं अर्थमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वनव्यवस्थापन, पाणीपुरवठा, नागरी वाहतूक, ॲक्वाकल्चर, जैवविविधता संवर्धन, गुंतवणूक प्रोत्साहन अशा विविध क्षेत्रांमधल्या उपक्रमांना या करारामुळं बळ मिळणार आहे. खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या देयकांवर आकारला जाणारा सेवा शुल्क ऐच्छिक स्वरूपाचा असल्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केंद्रीय खाद्यपदार्थ आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वागत केलं आहे. सेवा शुल्क आकारण्याची सक्ती उपाहारगृहांनी करणं उचित नसल्याची ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणानं केलेली शिफारस ग्राह्य धरत उच्च न्यायालयानं याबाबतचा निर्णय दिला असल्याचं जोशी यांनी या संदेशात म्हटलं आहे. ATM मधून दर महिन्याला ठराविक वेळा पैसे काढल्यानंतर आणखी पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेत 1 मे पासून 2 रुपयांनी वाढ करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना दिली आहे. सध्या ही रक्कम प्रतिव्यवहार 21 रुपये अशी आहे. बँका आता ती वाढवून 23 रुपयांपर्यंत नेऊ शकतात असं रिझर्व्ह बँकेनं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे. सध्या ग्राहकांना त्यांच्या बँकाच्या ATM मधून दर महिन्याला 5 वेळा निःशुल्क व्यवहार करता येतात. तसंच इतर बँकांच्या ATM मधून महानगरांमध्ये 3 तर इतर शहरांमध्ये 5 वेळा कोणतंही शुल्क न देता पैसे काढता येतात. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशोबी रोख सापडल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करायची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना उपलब्ध पर्यायांमधून निवड करतील. त्यानुसार ते FIR दाखल करणं किंवा संसदेला पुढील कारवाईसाठी शिफारस करू शकतील असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठानं स्पष्ट केलं. थायलंड आणि म्यानमारमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून किमान 3 मृत्युमुखी पडले तर 7 वाचवण्यात यश आलं आहे. अद्याप 90 बेपत्ता आहेत. 7.7 रिश्टर स्केलच्या या भूकंपाचं केंद्र म्यानमारमधल्या मंडालेजवळ होतं. या दुर्घटनेनंतर म्यानमार सरकारनं 6 आणीबाणी लागू केली आहे. या भूकंपामुळं मंडाले इथल्या ऐतिहासिक ठिकाणांचं मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपाचे हादरे चीनच्या युनान आणि शिचुयान प्रांतातही जाणवले आणि यात काही जण जखमी झाले आहेत. तसंच मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थायलंड आणि म्यानमारबद्दल काळजी व्यक्त केली आहे. समाज माध्यमांवरच्या पोस्टद्वारे मोदी यांनी इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. या दोन्ही देशांना शक्य ती सगळी मदत करायला भारत तयार असल्याचं सांगून त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईतल्या MA चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 8 2 बाद 77 झाल्या होत्या. 2024 या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना जाहीर झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणारी नवी योजना केंद्र सरकारकडून जाहीर. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 2% अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. भारत आणि जपान यांच्यात 1,08,000 कोटी रुपयांचे कर्जाचे करार. थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात 3 ठार 90 जखमी आणि IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.